चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ज्यादा उतारा देणाऱ्या ऊस लागवडीस प्राधान्य देणाऱ्या सभासदांना विशेष अनुदान, आमदार शिंदे। ऊस उत्पादनात वाढ होण्याच्या तसेच साखरेच्या उतारात वाढ होण्याच्या दृष्टीने जास्त साखर उतारा देणाऱ्या जातीच्या ऊसाची लागवड करण्यासाठी पावले उचलली जात आहेत। त्या अनुषंगाने अशी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। ही पूर्व हंगामी लागवड 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत कोसी 671, को 8632, VCI 8005 तसेच 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत MS 1001 च्या ऊस जातीची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले। ते पुढे म्हणाले, ज्यादा साखर उतारण्यासाठी बेणे बदल करणे गरजेचे आहेत। यासाठी कारखान्यामार्फत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्याकडून मूलभूत बेणे आणून निवडक शेतकऱ्यांकडून पायाभूत प्रमाणित बेणे प्लॉट तयार केले जातील। हे बेणे प्लॉट हंगाम 2020-21 मध्ये केलेले आहेत। सध्याच्या सुरू झालेल्या हंगामात 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोसी 671, VCI 8015, MS 10001 या जातींचा ऊस लावावा, जेणेकरून ऊस उत्पादन वाढेल। यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बेणे आणून केलेल्या ऊस लागवडीची नोंद 3 दिवसांच्या आत गट कार्यालयात करावी। नोंद केल्यानंतर कारखाना कर्मचारी पिकाची नोंद घेतील, असेही त्यांनी सांगितले।